कोणी कवड्याची माळ चरणावरती वाचे तुझ्या वाळ आणि चाळ बाळाला घेऊन यात्रेला येऊन बाळाला घेऊन यात्रेला येऊन आठ दिसाच्या मंगळवारी आई येते मिखिटीला आठ दिसाच्या मंगळवारी आई येते मिखिटीला दर्शनाला मोहता देवी माझी पावती नवसाला लाखो भक्त तिथे येते दर्शनाला प्रगट झाली आई गाऊ गावाला कलंक नाही गतीच्या नावाला प्रगट झाली आई गाऊ गावाला कलंक नाही गतीच्या नावाला नऊ रात्रीला जाऊया यात्रेला नऊ रात्रीला जाऊया यात्रेला आईचा सोळा छेदी ना पाहू हात लावूया पालखीला आईचा सोळा छेदी ना पाहू हात लावूया पालखीला दरबारी मोठा देवीची गणिघाली स्वारी गजर होतो बाई तिच्या दरबारी मोठा देवीची गणिघाली स्वारी हसत नाचत वाजत गाजत हसत नाचत वाजत गाजत संबळ तुंतुण पानानी पोत बाई घेऊन हाताला संबळ तुंतुण परडी आली बाण पोत हाताला हळद कुंकूबाई आहे पेठात सोळी आणि पाताळ घेऊन ताटात हळद कुंकू ते आहे पेठात सोळी आणि पाताळ घेऊन ताटात बारीला जाऊया दर्शन घेऊया बारीला जाऊया शिस्त ठेवूया दर्शन घे